श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मागे 2 दिवसात आपण चांगदेव 65 ओवी क्रमांक 3 पाहिला होता, म्हणजे ही 3 क्रमांकाची ओवी ज्याच्यामध्ये सिद्धांत होता बहु जव जव होये तव तव काहीच न होये. परमात्मा जस जसा अधिक प्रकट होत जातो तसं तसे हे जग काहीच नाही असे वाटते. अगदी पंख्याचं रेग्युलेटर, जे कंटिन्युअस रेग्युलेटर असतं, जसं जसं आपण त्याला उजवीकडे फिरवतो तसं तसं पंख्याचा वेग वाढतो आणि जसं जसं कमी करतो तसा तसा वेग तसा कमी होतो. त्याप्रमाणे जसा जसा परमात्मा अधिक प्रकट होतो, जसा जसा आपला आत्मभाव वाढतो तसा तसा देहभाव कमी होतो आणि मी देह आहे, हा संसार आहे याची आठवण कमी कमी होत जाते. तो संसार सोडून जातो असं नाही, संसारातच असतो, पण आत्मभाव बळावल्यामुळे तो परमात्म्याच्या चैतन्याच्या अधिक जवळ जातो. आणि याउलट जसा देहभाव जास्त जास्त होत जातो तसा तसा तो परमात्म्यापासून लांब लांब होत जातो. आणि त्याचं एक्सप्लेनेशन, काही न होनी आहे अवघाची जो. खरे म्हणजे जग असे वेगळे काहीच नसून जे काही आहे ते सर्वस्वी ओतप्रोत एक परमात्माच आहे, हे त्याचं पुढचं एक्सप्लेनेशन होतं. आज आपण चांगदेव 65 चौथ्या ओवीला सुरुवात करणार आहोत. सुरू करूया आजचा भाग. कुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. चांगदेव 65 मधली चौथी ओवी घेऊया. सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे ते विन वेचता जग होणे अंगे जया. सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे ते वी न वेचता जग होणे अंगे जया. सोन्याचा जर दागिना केला तरी त्यातील सोन्याला काहीच कमीपणा येत नाही. म्हणजे सोन्याचा कोणताही दागिना केला तर सोनं म्हणून कमी जास्त झालं का? दागिना जरूर कमी जास्त होऊ शकतो. अंगठी, चेन किंवा इतर कुठलाही दागिना, काही 5 तोळ्याचे असतील, काही 3 तोळ्याचे असतील, काही 2 तोळ्याचे असतील, अंगठी 5-6 ग्रामचीच असेल, तर त्यामुळे यांचं वजन निरनिराळं झालं, यांचा आकार निरनिराळा झाला, पण त्यातील सोनं ते तर सोनंच राहिलं. तर मग सोन्याचा दागिना केला तरी त्यातील सुवर्णाला काहीच कमीपणा येत नाही. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, आणि ते सोनेच असते, त्याला कमीपणा न येतात ते आभूषण झाले. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाचा नाश न होता ते परमात्म स्वरूप स्वतःच जगाचे रूप धारण करते किंवा जग बनते. बऱ्याच लोकांना, बुद्धिमान लोकांना, मित्रांना प्रश्न पडतो की त्यांना असं वाटतं की जगामध्ये ज्या आत्म्यांची संख्या, पहा बुद्धी कशी चालते, आत्म्यांची संख्या सर्टेन आहे, निश्चित आहे. तर काही लोक मरतात, काही लोक जगतात, मग हे इक्विलिब्रियम यायला पाहिजे. म्हणजे आपल्या आजच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे रेट ऑफ डेथ आणि रेट ऑफ बर्थ याच्यामध्ये इक्विलिब्रियम असेल तर जगाची लोकसंख्या एकसारखीच असायला पाहिजे, स्टॅबिलाइज व्हायला पाहिजे. ती का वाढते? बरं, लोकांची जनसंख्या जाऊ द्या, लोकसंख्या जाऊ द्या, पण प्राणी, कुत्रे, मांजरी यांची संख्या का वाढते? मनुष्य एकावेळी एक किंवा दोन लेकरांना जन्म देतो, नाही का? सिंगल किंवा ट्विन्स फार कमी वेळी, तिळ वगैरे ज्याला आपण म्हणतो तसं फार कमी प्रॉबेबिलिटीमध्ये होत असते. पण मांजर, कुत्री, डुकरं किती किती पिलांना जन्म देतात, मग हे कुठून येतात? चैतन्य जर सर्टेन आहे, लिमिटेड आहे, तर मग हे इक्विलिब्रियम व्हायला पाहिजे. एकंदरीत प्राण्यांची संख्या, बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतात सायन्सच्या भाषेत, ती बायोडायव्हर्सिटी फिक्स असायला पाहिजे असं काही लोकांचं मत असतं. पण इथे माऊली सांगतात आहे, परमात्म स्वरूपाचा नाश न होता ते परमात्म स्वरूप स्वतःच जगाचे रूप धारण करते किंवा जग म्हणते, म्हणून त्याला तुम्हाला लिमिटेड करता येत नाही. जसं सोनं त्याचे निरनिराळे दागिने केले पण सोने रूपाने ते एकसारखंच आहेत, तर मग ते चैतन्य दगडामध्ये पण असू शकतं, मग ते चैतन्य झाडामध्ये पण असू शकतं. झाडातलं चैतन्य तर प्रूव झालं, पण दगडातलं चैतन्य प्रूव होत नाही सायन्सप्रमाणे, पण स्पिरिच्युअलिटीप्रमाणे दगडामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. जर व्हायब्रेशन सायंटिफिकली घेतले तर दगडामध्ये पण आहे, मिनरल्समध्ये पण आहे, मेटल्समध्ये पण आहे. तर चर अचर रूपात जे चैतन्य आहे, जिथे अणुरेणू आहेत, किंवा केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला की मॉलिक्युल्स, ॲटम्स, न्यूट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स जिथे असतील, पॉझिट्रॉन्ससुद्धा जिथे असतील, तिथे तिथे चैतन्य आहे. कारण त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, ऊर्जा आहे म्हणूनच इलेक्ट्रॉन्स फिरतात ऑर्बिट्समध्ये, बरं का? तर आधीच्या ज्या तीन ओव्या होत्या, त्या तीन ओव्यांमधून माऊलींनी चांगदेव महाराजांना परमात्म्याचे आणि जगाचे स्वरूप सांगितले, आणि त्याच विषयांचे अधिक स्पष्टीकरण माऊली दृष्टांताद्वारे आता इथे पण सांगत आहे. आदिशंकराचार्यांचा जो मायावाद किंवा माऊली ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, मागे ज्ञानेश्वरी वाचताना मी काही चिद्विलासवादावरती जास्त बोललो नव्हतो, पण माऊलींनी स्थापित केलेला एक वेगळा स्कूल ऑफ थॉट आहे, त्याला चिद्विलासवास म्हणतात. गुलाबराव महाराजांनी त्यातून मधुराद्वैत निर्माण केलं होतं. हे जर सगळं पाहिलं तर हे सगळं वेगवेगळं दिसतं, पण ब्रह्म सत्य जगन मिथ्या हे जे शंकराचार्य म्हणतात, मिथ्या म्हणजे खोटे नव्हे तर ते परिवर्तनशील. मिथ्या शब्दाचा अर्थ इथं खोटा नाही, परिवर्तनशील, डायनॅमिक, सतत चेंज होणारे, परिवर्तित होणारे, असे बदलणारे असे आहे. माऊली म्हणतात, जे विश्व आहे ते परमात्म स्वरूपच आहे, सकल विश्व हे परमात्म स्वरूपच आहे. हा चौथ्या भक्तीतला भाग आहे, बरं का? विश्वरूपाने तो परमात्माच नटला आहे. हे विश्वदर्शन म्हणजे काय? 11वा अध्याय घेताना परत परत आपली चर्चा झाली होती, विश्वदर्शन म्हणजे काय, विश्वरूप म्हणजे काय. या जगातील जितके सगळे रूप आहेत तर सगळे त्या विश्वरूपात आहे. म्हणून या जगामध्ये कोणाला वाईट म्हणणे किंवा कोणाची जास्त स्तुती करणे या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ नाही आहे. जे बरं वाईट सगळं काही तुम्हाला दिसत आहे ते सगळं त्या परमात्म्यानेच नटलेलं आहे. बदलणारे विश्वाचे स्वरूप परमात्म्याचेच स्वरूप किंवा अंग आहे, आणि त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही, याला चिद्विलास म्हणतात. माऊलीचा चिद्विलास म्हणजे, माऊलींनी परत परत जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये हेच होतं की जे काही रूप बदलत आहेत, जे काही आपल्याला परिवर्तन दिसत आहे, हे आवश्यक आहे, हे नैसर्गिक आहे, हे प्राकृतिक आहे, आणि हे परमात्म्यानेच केलेलं आहे. म्हणून मला तर बरंचदा असं वाटतं की हे अध्यात्मशास्त्रसुद्धा याच्यामध्ये सुद्धा निरंतर रिसर्च सुरू आहे, निरंतर. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा वेद लिहिलेले होते तेव्हापासून रिसर्च होत भगवद्गीता तयार झाली, आणि भगवद्गीतेनंतरही अजूनही हिमालयात आणि सर्वत्र रिसर्च सुरूच आहे. अध्यात्मशास्त्र, अध्यात्माची अंडरस्टँडिंग, ध्यानाची प्रगती, समाधीची प्रगती याच्यामध्ये नवनवीन रिसर्च होतच आहेत. आणि आजही पहा, आजही मित्रांनो, आजही विचार जर केला आपण तर आजही हे रिसर्चचे प्रोडक्ट्स आपल्यासमोर येतच आहे, ज्याला आपण सुदर्शन क्रिया म्हणतो श्री श्री रविशंकरांची, ती सुदर्शन क्रिया काय आहे तो एक रिसर्चचाच प्रोडक्ट आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये योगाच्या ज्या पद्धती सांगितल्या आहेत अष्टांग योगामध्ये, जिथे आसन आणि प्राणायाम या दोन गोष्टी सांगितल्या आहे, त्याच्यामध्ये त्या समाधीची पूर्वतयारी करण्यासाठी किंवा ध्यानाची पूर्वतयार करण्यासाठी जे आपल्याला लागतं, जी प्रिपरेशन लागते या बॉडीची, ती त्या सुदर्शन क्रियेद्वारे तयार होते. भस्त्रिका प्राणायाम आपल्याला तयार करतं ध्यानासाठी. त्याचप्रमाणे जग्गी सद्गुरु वासुदेव यांनी काढलेली शांभवी क्रिया, ती शांभवी क्रिया पण काय, तो हे रिसर्च प्रोडक्ट आहे. असं हे रिसर्च होतच आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात अष्टांग योगाची जी आपल्यासमोर धारणा मांडलेली आहे, जे कम्प्लीट मॅकॅनिझम डिस्क्राईब केलेलं आहे, ते सुद्धा त्या काळचा तो नाथ परंपरेत आलेला एक रिसर्च प्रोडक्टच आहे. काही लोक नाभीचक्रावर ध्यान करतात, काही हृदयचक्रावर ध्यान करतात, काही विशुद्धीचक्रावर ध्यान करतात, काही आज्ञाचक्रात ध्यान करतात, आणि काही हिमालयाच्या समर्पण योगामध्ये असलेले सरळ सहस्रार चक्रावर ध्यान करतात. तर या ध्यान करण्याच्या पद्धती, आसन करण्याच्या पद्धती, हे सगळे रिसर्च प्रोडक्ट आहे. कालाबराप्रमाणे हे समोरसमोर येतात. आणि हा सगळा चिद्विलास माऊली म्हणतात की हे काही नसून हे सगळं परिवर्तनशील आहे, आणि यालाच माऊलीचा चिद्विलास वाद म्हणतात. जगात विषमता, दुःखे, निष्ठुरता, असमाधान हे सगळं दिसते, पण परमात्म्यात मात्र ते नाही. परमात्म्यामध्ये सगळा आनंदच आनंद आहे. आणि या दुःखात, निष्ठुरतेत, असमाधानात, विषमतेत, आतमध्ये खोलवर जाऊन पाहिलं तिथेसुद्धा आत्मा विद्यमान आहे. तर या सर्व गोष्टींशी त्या परमात्म्याचा काही संबंध नाही, कारण परमात्मा स्वतः आनंदमय आहे, तो सुखमय आहे. आणि मग हे दोघे सारखे कसे असू शकतात? दोघे सारखे असू शकत नाही. एकीकडे दुःख, निष्ठुरता, समाधान, मारामारी, टवाळखोरी, गुंडगर्दी, आणि दुसरीकडे आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये आत्मा आहे आणि तो तर परमात्मा आनंदमय आहे, तो तर सुखमय आहे. तर सांगतात शंकराचार्य की अज्ञानी दृष्टीने जगाकडे पाहिले तर ते परमात्म्याहून वेगळे असे दिसते, परंतु आत्मदृष्टीने जर पाहिले तर ते परमात्मा स्वरूपच दिसते. मग ते गुंडांच्या अंगी असू द्या किंवा सज्जनांच्या. चांगदेव महाराजांकडे पाहण्याचा ज्ञानदेवांचा हाच दृष्टिकोन होता. माऊलींनी याच दृष्टिकोनातून चांगदेव महाराजांकडे पाहिलं होतं. त्यांना चांगदेवाचा आत्मा दिसतो म्हणून ते चांगदेवांना सांगत आहे. चांगदेवाचे आधीचे जन्म दिसतात, चांगदेवाची प्राण, त्या प्राणाची एरझार दिसते, चांगदेवात असलेले चांगले सद्गुण दिसतात. वाईटाकडे माऊलीचं लक्ष नाही. तू माझ्या आत पहा, तुला तुझे आत्मस्वरूप पाहायला मिळेल. तू अंतर्बाह्य परमात्मस्वरूपातच भरून राहिला आहे. त्यासाठी ते सोन्याचे उदाहरण देत आहे, कारण तिसऱ्या ओळीमध्येच या गोष्टीची आपली चर्चा झाली होती, नाही का? तिसऱ्या ओळीमध्येच माऊलींनी हे सांगितलं होतं. तर तू अंतर्बाह्य एक परमात्माच आहे आणि तू माझ्यामध्ये पहा, माझ्यामध्ये पहा मध्ये म्हणजे मग तुला त्या परमात्म्याचे स्वरूप सर्वत्र भरून राहिलेले आहे असं त्यासाठी दिसेल. म्हणून ते सोन्याची उपमा देतात आणि काय म्हणतात, सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. जसे सोने आहे, त्या सोन्याचाच दागिना तयार होतो, अलंकार तयार होतो, आभूषण तयार होतात, आणि त्या सोन्याला काहीच कमीपणा येत नाही. जो दागिना त्याच्यापासून घडवला जातो आणि जो दागिना घडल्यानंतरही ते सोनेच राहते, त्यात काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे अगोदर ते ब्रह्म होते आणि परमात्मा होते आणि आताही आहे, तोच आता जगत बनला. आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये काय बदल झाला, काय कमीपणा आला, काहीच कमीपणा आला नाही. म्हणून हा चिद्विलासवाद जगाच्या दागिण्यांमुळे परमात्म्याच्या स्वरूपाला काही फरक पडला का? अर्थात तोच जगताच्याही रूपाने नटून राहिलेला आहे हे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तरच कळते. आणि अज्ञानाच्या दृष्टीने जगाचे नाम, रूप, वर्ण, आकार, वजन हे सगळं दिसते, पण मूळ तत्वाच्या दृष्टीने सोनं हे सोनंच राहिलं. मग त्या जगातील काही नामे त्याला आवडतात, काही रूपे सुंदर दिसतात पाहण्याला, काही वर्ण आकर्षक वाटतात, काही आकार विलोभनीय वाटतात, तर याच्या उलट काही नावं आवडत नाही, काही रूपं आवडत नाही, काही वर्ण तिरस्कार करण्याला वाटतात, काही आकार नकोसे वाटतात, नाही का? कोणी आपल्याला एखाद्याचा सकाळी सकाळी दिखताना माहीत नाही यार कोणाचं तोंड पाहून निघालो, अरे आज किसका चेहरा देख लिया, होतं ना असं. त्याचा चेहरा आवडत नाही, एखाद्याचा रंग आवडत नाही, मुलगीला नापसंत करण्यासाठी म्हणतात की ती सावळीच आहे, ती डोंबडीच आहे, किंवा एखादा आकार आवडत नाही. हे आपले आवडणे न आवडणे हा आपल्या बुद्धीचा खेळ आहे, याच्यात परमात्म्याच्या अंशात काहीच कमी नाही आहे. परमात्म्याचा अंश सर्वत्र जसा आहे तसाच भरलेला आहे. एक लक्ष्मीबाई शिंदे असायच्या, त्यांचं नाव लक्ष्मीबाई शिंदे होतं. साईबाबा ज्यावेळी त्यांनी देहत्याग केला त्यावेळी त्या लक्ष्मीबाई शिंदे त्यांना त्यांनी 9 नाणे दिले होते. 9 एक नाणे चांदीचे नाणे होते, 9 नाणे खिशातून काढले आणि तिला दिले लक्ष्मीला. ती लक्ष्मीबाई साईबाबांची खूप सेवा करायची, ती लक्ष्मीबाई नेहमी सेवेत असायची, साईबाबांनी जे मागितलं ते आणून द्यायची. एक दिवस साईबाबा द्वारकामाईसमोर उभे होते आणि लक्ष्मीबाई शिंदेला म्हणाले, लक्ष्मीबाई मला खूप भूक लागली आहे ग, माझ्यासाठी छान एक भाकरी रांधून आण बरं. कारण 3-3:30 वाजताची वेळ होती, सायंकाळ होणार होती, तेव्हा काही चुली पेटत नसतात, दुपारचं जेवण संपलेलं होतं आणि साईबाबांना आणून द्यायची, परमात्म्याला आणून द्यायची भाकर म्हणजे ताजी असावी म्हणून लक्ष्मीबाई धावत धावत घरी गेल्यात. घरी त्यावेळी तर चुलही पेटलेली नसेल, चूल पेटवली असेल आणि चुलीवर 2 भाकऱ्या भाजल्या आणि भाकऱ्या थापून भाजून व्यवस्थित ताटामध्ये वाढून, आणि भाकरी तर नुसते खाणारा नाही साईबाबा म्हणून त्यासाठी काय वांग्याचं भरीत वगैरे काय केलं असेल ते सगळं घेऊन आले आणि आणल्यानंतर साईबाबा तेव्हाही तिथेच उभे होते. समोर एक नाली होती, नालीला लागून काही प्राणी होते, तिथे साईबाबांना तिने आणून दिली ती भाकरी. साईबाबांनी त्या भाकरीचा वरचा काय म्हणतो आपण त्याला, वरचा पापुदरा किंवा पोपडा थोडासा फाडून त्यातून गरम हवा निघू दिली आणि ती भाकरी आणि भाजी व्यवस्थित घेऊन एका डुकराला दिले. ते डुक्कर त्या नालीमध्ये लोळत होतं, त्या लोळत असलेल्या डुकराला ती भाजी आणि भाकरी साईबाबांनी खाऊ घातली. लक्ष्मीबाई आणि तिच्या अवतीभोवतीची मंडळी साहेबांना विचारू लागली की काय तुमच्या भूकेचं नवल, तुम्हाला भूक लागली होती ना, आणि तुम्हाला भूक लागली म्हणून ही लक्ष्मी पळत पळत घरी गेली आणि धावत पळत जाऊन तिने भाकरी भाजून आणली आणि आता ही भाकरी तुम्ही ह्या डुकराला लावली, हे काय योग्य आहे का? त्यावर साईबाबांनी हेच उत्तर दिलं होतं, काही आकार विलोभनीय वाटतात, काही नामे नावडती असतात, काही आकार नकोसे असतात, काही रूपे कुरूप दिसतात, काही वर्ण तिरस्कार योग्य असतात, तिरस्कारासारखे वाटतात, पण सर्वांच्या भूती सर्वांच्या ठाई एकच परमात्म तत्व हे ठाई ठाई भरलेलं आहे, ठासून ठासून भरलेलं आहे आणि त्या परमात्म तत्वामुळे हा सगळा त्या परमेश्वराचा पसारा प्रकृतीच्या रूपाने निसर्गाच्या रूपाने हे सगळं ठासून भरून असल्यामुळेच तो परमात्मा आणि त्याचं चैतन्य सर्वत्र पसरलेलं आहे आणि पाहणाऱ्याच्या ठिकाणचा अज्ञान आहे. म्हणून जगामध्ये आपल्याला भेदाचं दर्शन होते, जगामध्ये आपल्याला निरनिराळेपणा दिसतो, निरनिराळेपणा दिसतो नाही भासतो, पण हे आपल्या अज्ञानामुळे होत असते. जगात निराळेपणा किंवा निरनिराळेपणा हा कुठेच नाही आहे. आत्मतत्वाने जर पाहिलं तर आत्मस्वरूपाने आत्मतत्वाने जर बघितलं तर सर्व जिवंत निर्जीव पदार्थ सुद्धा या ठिकाणी चैतन्य हे सारखं भरलेलं आहे. सर्व चराचरामध्ये चैतन्य हे सारखं भरलेलं आहे. म्हणून कंप्लेनिंग मोड हा नकोच. इवन आजच्या वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये सुद्धा जे पाश्चात्य जगातले जे मोठे सायकोलॉजिस्ट आहेत, मोठ्या मोठे जे पुस्तकं लिहिलेले आहेत, मोठे फिलॉसॉफर्स आहेत, ऑगस्टस किंवा कोणतेही मोठे फिलॉसॉफर होऊन गेलेले आहेत, त्या सर्व फिलॉसॉफर्सनी या अज्ञानवादाला, या भेददर्शनाला नकार दिलेला आहे. आणि त्यांच्याप्रमाणे सुद्धा इथे भेदाभेद करणे हे योग्य नाही. भेदा भेद व्याधी नको ही उपाधी. आज हा भाग आपण इथे थांबवू वेळेच्या मर्यादेपोटी, आणि उद्या परत या भागाला सुरुवात करू. पण आज इथे थांबायच्या आधी आजच्या ओवीला परत एकदा उजळणी करावी लागेल. सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे, तेवी नवेचता जग होणे अंगे जया. आज या चौथ्या ओवीचा पूर्वार्ध घेऊन आपण इथे थांबत आहे, आणि उद्याच्या भागामध्ये परत या भेददर्शनाला आणखीन पुढे घेऊन जाऊ. आणि माऊलीचा जो उत्कृष्ट जो वाद आहे, चिद्विलास वाद, त्याच्यावरची चर्चा करू. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय.